अरे म्हणा की शीत उष्ण वादळात पावसात तसेच दिन रात्र जागून या संसारिक रुजनांची सेवा ज्या सुखासाठी करीत आहे ते क्षणभरचे सुख तर चंचल अर्थात अनित्य आहे. अरे या धन तारुण्य पुत्र तसेच परिजनाबद्दल काय सांगावे. तुझे स्वतःचे जीवन देखील एका कमलदलावरील पाण्याच्या क्षेत्राप्रमाणे अस्थिर अर्थात तुझे जीवन केव्हा समाप्त होईल हे देखील निश्चित नाही. तेव्हा तू भगवंताच्या श्रीचरण कमलाचे भजन कर. कोविंददास श्रवण कीर्तन स्मरण वंदन पाद सेवन दास्य पूजन सख्य आणि आत्मदेवीन रूप नवविधा भक्तीची अभिलाषा करीता. जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभा गिरिवरधारी
Thank you.
कृष्ण पाद परमहंस परिव्रजकाचार्य स्तोत्र चतुश्री श्रीमद् ज्वाइंद्रेय अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की ग्रंथराज श्रीमद् भागवतम की सारी गौरव प्रमाणंद ओम नमो भगवते वासुदेवाय तत्व रज आणि तम या तीन विभिन्न गुणांमध्ये प्रतिनिधित्व होत असते. तात्पर्य. एका शुद्ध जीवात्म्याच्या त्याच्या मूळ आध्यात्मिक अस्तित्वामध्ये परिपूर्ण जाणीव असते की स्वरूपतः तो भगवंताचा शाश्वत दास आहे. अशा शुद्ध भावनेमध्ये स्थित असलेले सर्व जीवात्मे मुक्त आहेत आणि म्हणूनच ते चिदाकाशातील विविध वैकुंठ लोकांमध्ये शाश्वतरित्या ज्ञान आणि आनंदमय जीवन जगत असतात. भौतिक सृष्टी जेव्हा प्रगट होते तेव्हा ती त्यांच्यासाठी नसते. शाश्वतरित्या मुक्त असणाऱ्या जीवांना नित्यमुक्त असे म्हटले जाते आणि त्यांना भौतिक सृष्टीची काही कर्तव्य नसते. भौतिक सृष्टी ही भगवंताचे दासत्व न स्वीकारून पंड केलेल्या जीवांसाठी आहे. अशा या मिथ्या स्वामित्वाच्या भावनेत मिथ्या अहंकार असे म्हणतात. तो प्राकृतिक त्रिगुणामध्ये प्रकट होतो व केवळ मानसिक तर्कामध्येच त्याचे अस्तित्व असते. सत्वगुणी लोकांचा विचार असतो की प्रत्येक व्यक्ती परमेश्वरच आहे आणि म्हणून भगवंताच्या दिव्य प्रेमय सेवेमध्ये संलग्न असणाऱ्या सिद्ध भक्तांचे त्यांना हसू येते. रजोगुणामध्ये अहंकारी झालेले लोक विविध प्रकारे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्यासाठी प्रयत्न करतात. अशापैकी अनेक जण परोपकारी वृत्तीने जणू काहीतरी लोकांचे भले करण्यासाठी नेमलेले प्रतिनिधी असावे असे समजून आपल्या मानसिक कल्पनेनुसार कार्य करीत जातात. असे लोक अधिक परोपकाराच्या आदर्श पद्धतीचा स्वीकार करतात परंतु त्यांच्या सर्व योजना मिथ्या अहंकारावर अहंकारित असतात. हा अहंकार भगवंतांशी एकरूप होण्याच्या सीमेपर्यंत विस्तारित होतो. तमोगुणामधील अहंकारी बद्धात्म्याच्या शेवटी शेवटच्या वर्गाची पूर्ण शरीराचे आत्म्याशी तदात्म्य केल्यामुळे दिशाभूल होते. यास्तव शरीर हाच त्याच्या सर्व कार्यांचा केंद्रबिंदू असतो. या सर्व लोकांना भ्रामक अहंकारी कल्पनांशी खेळण्याची संधी दिली जाते. मात्र त्याचवेळी त्यांना कृष्ण तत्वाचे ज्ञान होऊन त्यांचे जीवन यशस्वी व्हावे यासाठी त्यांना भगवद्गीता व भगवत श्रीमद भागवतम यासारख्या शास्त्रांचे साय घेण्याचीही संधीही कृपाळू भगवंत देत असतात. म्हणूनच प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली विभिन्न प्रकारे भ्रमित होऊन मानसिक स्तरावरच उतमळणाऱ्या मिथ्या अहंकारी जीवांसाठी अखिल भौतिक विश्वाची निर्मिती करण्यात आलेली आहे. ओम अज्ञान तिमिरंध्रस्य ज्ञानांजनाशलाकर चक्षुरोन्मीलितं श्रीचैतन्यमनोविष्टम् स्थापितं येन भूतले स्वयं रूपा सदा मह्यं राति स्वपदाम्बिकम् वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापरकमलम् श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपान् सार्वजातान् सहगणाधुनाथान्वितं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवम् विष्णुपदाय विष्णुपेष्टाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने नमस्ते सरस्वते गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषन्यवादी पाश्चात्यदेशकारिणे श्रीकृष्णचैतन्य प्रभो निशान्त भक्तवृन्द हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम महत्सत्वादि कुर्वाणान् महन्तत्वाद् जायत कार्यकारणकर्तात्मा भूतेन्द्रियमनोमयः वैकारिकस्तेजश्च तामसश्च स्थितम्. महत्त्व किंवा श्रेष्ठ कारण तत्व मिथ्या अहंकारामध्ये रूपांतरित होते आणि हा अहंभाव कारण परिणाम व कर्ता या तीन स्तरामध्ये अविष्कृत होतो. या सर्व क्रिया मानसिक स्तरावरील असून त्या भौतिक घटक स्थूल इंद्रिय व मानसिक तर्कावर आधारित असतात. मिथ्या अहंकाराचे सत्व रज आणि तम या तीन विभिन्न गुणांमध्ये प्रतिनिधित्व होत असते. अतिशय महत्वाचा परंतु अतिशय गूढ असा विषय आहे मन. हरे कृष्ण. या मनाची पर्यंत स्तुती कमीच आहे. मनाचे परिणाम सांगावे तेवढे कमीच आहेत. व्यक्तिचित्त प्रकृती प्रत्येक व्यक्तीचं मन हे वेगळं आहे आणि वैष्णवांचं मन वेगळं आहे. असं कृष्णास सगळ्या समजा की वैष्णव क्रिया मुद्रा वैष्णवांचं मन समजणं कठीण आहे. साधारण माणसाचं मन पण समजणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. कारण वैष्णवांच्या मनामध्ये काय आहे? फक्त कंपॅशन किंवा दया. साधारण माणसाच्या मनामध्ये काय आहे समजणं कठीण आहे. कारण प्रत्येक वेळेला त्याचं मन बदलत असतं आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक इनरेतृत्वीनुसार तो वागत असतो. त्यामुळे त्याचं मन आज आहे, उद्या आहे, सर्व आहे, सर्व आहे. हा यावर्षी एक, 10 वर्षात एक, 15 वर्षात एक, 50 वर्षात एक, 80 वर्षात एक आणि मृत्यूच्या वेळेला आहे. तर त्याचं मन जे आहे हे समजणं अतिशय कठीण आहे. तर हे असं विचित्र ही जी भौतिक रचना आहे या श्लोकामध्ये जी अतिशय गूढ रूपानं इथे विदुर आणि मैत्रीमध्ये चर्चा करत मैत्री समजून सांगतायत. हीच भगवद्गीतेमध्ये भगवंताने अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की रचना कशी आहे या शरीराची. तीन प्रकारच्या शरीराची रचना. इंद्रिया आणि पराण्याहो इंद्रिय व्यापारमन मनसस्तो पराबुद्धीर पुत्रियो परप्रस्तुता. म्हणजे की ही जी आपण भौतिक इंद्रिय पाहतो या ही इंद्रिय स्थूल आहेत. इंद्रिय काय करू शकत नाही. हा उदाहरणार्थ म्हणजे ज्यावेळा आपण मृत्यू झाल्यावर पाहतो इंद्रिय काय करू शकतात का? काय नाही. स्थूल आहे म्हणजे डेड आहे. त्याला चालवणार कोण आहे? इंद्रिय व्यापारमन. मन हे इंद्रियांना चालवतं आणि मन कशामुळे चालतं? मनसस्तु परा बुद्धी. बुद्धी आपली जशी विकसित झालेली आहे त्याच्यावरती मन चालतं. बुद्धी कशावरती चालते? मनसस्तु. आपण ज्या स्थितीवरती आहोत त्या स्थितीची जाणीव त्या स्थितीवरती आपल्याला जी कल्पना आहे जे काही आपण स्वतःला समजतो त्यानुसार आपली बुद्धी वाढते. तर असं साधारण या जगामध्ये सर्व कार्य चाललेले आहेत. तर त्याचा भौतिक स्तरावरती अहंभाव हे कारण आहे. त्याचे परिणाम आणि त्याचं करता ते तीन प्रकारे आविष्कृत होतो. म्हणजे फक्त अहंकारच आहे तिथे संपत नाही. त्याला काय होतं? त्याला परिणाम होतं. आणि तो परिणाम कोणामुळे? कर्त्यामुळे. म्हणजे स्वतः शरीर करता समजतं आणि त्याचे परिणाम वेगळे होतात. तर या क्रिया ज्यावेळेला जीवात्मा भौतिक स्तरावरती येतो ताबडतो तो बांधला जातो. कशामुळे? तीन गुणामध्ये. परंतु तो स्वतःला स्वतंत्र समजतो. स्वतः क्रियमाणाने गुणे कर्माणे सर्वशा अहंकार विमूढात्मा करता अहम त्याची म्हणते. तीन गुणामध्ये ताबडतोब बांधला जातो. तो स्वतंत्र आहे पण नाही, अजिबात नाही. प्रकृती क्रियमाण ज्याने भगवंताचे चरण सोडले तो कधी स्वतंत्र राहू शकत नाही. त्या क्षणी तो पुढे तीन गुणामध्ये आधीन अहंकाराच्या अधीन होऊन जातो. आणि मग अहंकाराच्या अधीन गेले की बुद्धीच्या अधीन, मनाच्या अधीन, इंद्रियाच्या अधीन. तर त्यासाठी भगवान सांगतात की वरच्या स्तरावरील जी प्रकृती आहे त्याने खालच्या स्तरावरील प्रकृतीला अधीन करावं किंवा ताकदीमध्ये आणावं, म्हणजे आपल्या नियंत्रणाखाली आणावं. तर ज्यांना मन बुद्धीच्या पलीकडे काय आहे माहिती नाही ते सहजपणे शरीराच्या अधीन जातात. आणि तीही भौतिक प्रकृती जवळजवळ 100%. काही थोडे त्यातनं सुटण्याचा प्रयत्न करणारे 1% भक्त सोडले. सर्व प्रकृती जी आहे या भौतिक जगामध्ये अशा लोकांनी बनलेली आहे जवळजवळ 100%. गोपाळ सांगतात की जे या जगामध्ये असून भगवत भावनेमध्ये जे आहेत नित्य मुक्त म्हणजे मनाच्या अधीन नाही आहेत. तर आपण पाहिलं भागवतामध्ये हा महत्वाचा श्लोक आहे. मनोरथेनं धावतो असतो बहीण. आणि हे कसे आहेत मनोरथेनं? हरेर अभक्तेशु कुतो महद्गुणा. हरेर अभक्तेशु कुतो महद्गुणा. हरीचा जो भक्त नाही आहे त्याच्यामध्ये एकही चांगला गुण असणं शक्य नाही. असं पाहतो जगामध्ये एवढे चांगले भक्त लोक दिसतात फार चांगले लोक दिसतात त्याच्यामध्ये. आपल्या दररोजच्या व्यवहारामध्ये आपण कितीतरी चांगले लोक पाहतो. असं का भागवत म्हणतं की हरोर अभक्तेषु कुतो महत्त्वना, हरिकाचं भक्त नाही आहे त्याच्यामध्ये कसे महत्त्वपूर्ण असू शकते. मनोरथेनं याचं कारण का, मनोरथेनं धावतो असतो बघी, मनोरथेनं धावतो कारण त्यांचं सतत चाललेलं आहे जीवन मनावरती आधारित चाललेलं आहे. तर भगवंताचा भक्त हा कशावरती आहे, भगवंतावरती अवलंबून नाही, मनावरती नाही. कारण भगवंताचं चरण, भगवंताला जेव्हा आपण चरण जातो त्यावेळेला मन भगवंताला चरण होतं. आणि अशी व्यक्ती भगवान सांगतात की भगवंताची इच्छा काय आहे हे जाणू शकतो. समजू नये आपण की भगवंताचे भक्त आहोत आपल्याला भगवंताची इच्छा काय माहिती आहे. हितात्मना प्रशांत परमात्मा समायिका. भगवान भगवंताने सांगतात की ज्याने स्वतःचं मन जिंकलेलं आहे तोच केवळ परमात्मा समायिका. परमात्मा काय बोलतोय हे समजू शकतो. या भौतिक स्तरावरती मन जे आहे ते भ्रमित होऊन जात, ज्याला आपण वैफल्यग्रस्त स्वस्त म्हणतो. हा संध्याकाळीचा भक्तांचा मला एसएमएस आला, आय एम व्हेरी डिस्टर्ब वॉच टू डू इवन आय एम स्टँडिंग आय एम डिस्टर्ब. तर भक्तांच्या जीवनामध्ये असं होतं की स्टँडिंग जप हा सगळ्यात मुक्त करणारा मंत्र, मनस्त्रायते ती मंत्र. तर मंत्र जप करताना सुद्धा मन आपलं का त्रास देतं? तर हा जसा आपल्याकडे गेल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय सांगतो आपल्याला की तुझा रोग हा आहे आणि दररोज औषध घे. आपण दररोज औषध घेतो, दररोज औषध घेतो, पण त्याला त्याच्याबरोबर काय दिलेलं आहे, पथ्य दिलेलं आहे. तर औषध घेतलं पथ्य नाही पाळलं तर औषधाचा तितकासा परिणाम होणार नाही. तर त्याचप्रमाणे या भौतिक जगामध्ये जगताना आपण हरिनाम जप केला, पथ्य जर पाळलं नाही तर फक्त अशा वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये हरिनाम आपल्याला मदत केल्याला दिसणार नाही. तर एकदमच डोके देखील वाढले असं नाही घ्या, चार एनएसएन घ्या, एका सरळला पाच घ्या, सहा घ्या, असं नसतं. त्याला पाठीमागची जी पूर्व हे जे आहे ते महत्वाचं आहे. एक अपेक्षा करू नका एका क्षणामध्ये मन ताब्यात राहा. मंत्र सांगता तेवढं अप्रवचनावर सांगा, महाराज लेखन सांगा, चौपास सांगा की चांद हरे कृष्णा बी हॅपी. आज वैफल्यग्रस्त असाल किंवा मन डिस्टर्ब झालं त्याला ताबडतोब जप करा. आम्ही जप करून मन का लागत नाही, कारण परिस्थिती किंवा जी आहे फक्त तेवढ्या गोष्टी नाही, परिस्थिती अगोदरची आहे. त्यामुळं प्रोसेस बरोबर आहे, त्याच्याबरोबर ताबडतोब अशी वैफल्यग्रस्त जसं रोग औषध घेतल्यानंतर ताबडतोब कधी रोग बरा होतो का, मराठीमध्ये म्हणतात तूप खाऊन रोग दाखवा, त्या आज मी तूप खाल्लं एक किलो रोज माझी तब्येत सुधारली पाहिजे, असं होतं का, कधी नाही. त्याचप्रमाणे जप केल्यानंतर ताबडतोब त्या प्रसंगातनं बाहेर व्हाल अशी अपेक्षा करू नका. त्याला अगोदर अशा गोष्टी करायच्या की ज्याच्यामुळे मनाला दुःख होईल आणि मग जप करायचा, असं बाहेर पडणार आपण शक्य नाही आहे. तर त्यासाठी मन जे आहे हे भक्त लोकांना समजते कुठं गुंतलेलं आहे, या इंद्रियांमध्ये. म्हणून त्याला इंद्रिय स्तराच्या बाहेर आलं तर त्याला कसलं वैफल्य नाही आणि काय नित्य मुक्त सच्चिदानंद आत्मा आहे. त्याला कधीही वैफल्यग्रस्त होणार नाही, कधीही त्याला दुःख होणार नाही. म्हणून ज्यावेळेला एका ठिकाणी मला नेमकं राजाचं नाव आठवत नाही, तर त्या राजाचा सत्कार चाललेला असतो की तो संपूर्ण जगाचा सम्राट आहे, संपूर्ण जग पदक्रांत केलेला आहे. कारण नारद मुनी तिथे येतात, भौतिक युधिष्ठिर महाराज असतील, तर युधिष्ठिर महाराज एकूण असतील ते राजे, जनक महाराज किंवा युधिष्ठिर महाराज या दोन्हीपैकी. तर ते राजे नारद मुनींचा ज्यावेळेला प्रवेश होतो त्यावेळेला ते सिंहासनामध्ये सगळं जग जे आहे त्यांना सम्राट म्हणून की सगळं जग यांनी पादक्रांत केलेलं आहे. साधी गोष्ट नाही आहे सगळ्या जगाला जिंकणं आणि कोणीही शत्रू असणं नसणं अजात असं शक्य नाही आहे, तरी पण त्यांनी करून दाखवलं. म्हणून त्याचे सगळे लोक जय जयकार करतायत आणि स्तुती करतायत. आणि ज्यावेळेला नारद मुनी येतात त्यावेळेला हा राजा उठून उभारतो की खरोखरच कुणाची पूजा करायची असेल त्या नारद मुनींची करायला. नारद मुनींकडे काय आहे, काही नाही, त्यांनी जग पादक्रांत केलेलं नाही की काही नाही, काय नाही. सांगतात की जग पादक्रांत करणं हे अतिशय सोपं आहे, मन पादक्रांत करणं हे त्याच्यापेक्षाही कठीण आहे. म्हणून पूजा गटा कोणाची करायची किंवा सेवा कोणाची करायची, त्यांनी मनाला ताब्यामध्ये आणलेलं आहे. त्यांनी मनाला नियंत्रणाकडे आणलेलं आहे. नारद मुनी हे सर्वात श्रेष्ठ, ज्यांनी मनाला आपल्या नियंत्रणामध्ये आणलेलं आहे आणि म्हणून त्यांची पूजा करायची. त्यासाठी आपण प्रभुपाद किंवा ह्या थोडं वैष्णव जे आहेत त्यांची चरण कशासाठी जातो, कारण मनाला नियंत्रण केलेलं आहे. तर मन हे कुठल्या अवस्थेमध्ये त्रास देतं? शरीरावस्थेमध्ये त्रास देतं. शरीरावस्थेत जोपर्यंत आहे तोपर्यंत मन त्रास देतं, कारण मन हे शरीराकडे ओढलं जातं आणि म्हणून शरीराचे विकार जे आहेत ते सगळे मन पंचसारखं ऍबसॉर्ब म्हणजे ते शोषित करून घेतं. म्हणून शरीराला झालेलं सगळं दुःख जे आहे हे मनाद्वारे बुद्धीद्वारे आत्म्याला होतं. वास्तविक आत्म्याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही, काही संबंध नाही. म्हणून परवाच्या प्रवचनामध्ये आपण सांगत होतो की समस्ये म्हणणे बाहेर पडायचं असेल तर समस्येच्या बाहेर येऊन विचार करा समस्या कशाची आहे. समस्येत राहून समस्येचा विचार केल्यानं समस्या सुटत नाही. हरे कृष्णा, समजलं का? कॉम्प्लिकेटेड. समस्येत राहून समस्येतनं बाहेर पडायला समजणार नाही, समस्येच्या बाहेर या मग समस्येतनं बाहेर सुटू शकाल. आणि तसं पाहिलं तर समस्याच नाही आहे त्याच्या कामामध्ये. शरीर दुःख मूळ, खरे दुःखाचं मूळ काय? शरीर. म्हणून भगवद्गीता जो पालन करतो त्याच्या जीवनात कधीच दुःख येणार नाही 100%. याचं कारण का? सगळे दुःख कुठल्या स्तरावरती आहे? शरीर स्तरावरती. म्हणजे ताबडतोब दुःखातनं मुक्त झालेलं ते शरीराच्या बाहेर या, नाही तेवढं शक्य आहे का? नाही. याचं कारण का? कारण त्याच्यानं सांगितलं करता आणि करणामधल्या पाठीमागनं येतं. आत्ता हे दुःख मला देतं बाहेर आलं, पण आतापर्यंत जे गुंतवून ठेवलं होतं त्याचा भोग करायला घ्यावाच लागणार. म्हणून कमीत कमी आता तरी सांगेवा ऐकलं की मी विचारलं की चला आतापर्यंत झाले ना काय करायचं, त्याचं बाहेर येऊ शकत नाही तर करत जाऊ. म्हणजे पुन्हा मनाच्या आधी मन हे सहजपणे सोडणार नाही आपल्याला, सहजपणे सोडणार नाही. आम्ही उदाहरण देत होतो की कसं या मन जे आहे ते विचित्र एकदम आहे. असं एकदा हिंस्र पशु जसा वाघ किंवा सिंह पकडून आणला, त्या वाघ सिंहाला पकडून आणलं तर वाघ काय करतो? शक्य आहे का तुम्हाला देईल? त्याला कंट्रोल करायला देणार नाही, त्याला बांधून वगैरे ठेवून पिंजऱ्यामध्ये ठेवतात. बांधून तर पिंजऱ्यामध्ये ठेवल्यानंतर वाघ वगैरे माझ्या नियंत्रणामध्ये आलेला आहे, पण काय होतो तो ओरडतो, जोरात टेकाळा सोडतो, तुम्हाला खायला द्या खायला द्या खायला द्या. तर तुम्हाला आता टाळा द्यायला जर आली त्याची तर काय होईल? तुम्हालाच सांगता येईल. हा, तुम्ही काय करता? अरे बोल ठीक आहे, चढा बरोबर आहे. तर वाघाला आता हे जे सर्कस मध्ये लोक असतात ते काय करतात की वाघाला भूक लागली की खायला देत नाहीत, अजिबात देत नाहीत, त्याला तडफडतात. काही ऐक नाही का ना, हे भूक लागलं विचारा काय जीवदया जीवदया वाईट वाटतंय वाईट वाटतंय, त्याला खायला देत असतात कधीच देत नाही. तर काय पोडतो 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 3 दिवस उपाशी, 2 दिवस उपाशी आणि मग असा पडतो कोपऱ्यात जाऊन आणि मग त्याला खायला देतात. मग वाघाला समजतं की दरकाळ्या सोडून मला खायला मिळत नाही, नम्र झालं तर खायला मिळत. कारण जंगलात राहून त्याला सवय कसली आहे दरकाळ्या पडलं की समोर मी राजा आहे म्हणून मला कोण करणार आहे सगळं. पण त्याला समजतं की अरे इथं नम्र होऊन पडल्यानंतरच खायला मिळत. तर मन ज्याला नियंत्रण करता त्याला जोरात धावतं, आणखी तितक्या जोरात धावतं की अरे अरे मला शक्यच नाही, मला शक्यच नाही, ही गोष्ट केलीच पाहिजे केलीच पाहिजे. पण त्यावेळेला जर आपण त्याला खायला घातलं नाही त्या मनाला, तर नंतर त्या मनाला कळतं की हे इथं आपल्या काही चालत नाही, आपण काय गप्प बसलो पाहिजे. तर मी इंद्रिय नवद्वारा किती इंद्रिय आहेत, हा पंचकर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ही सगळी त्या मनाच्या पाठीने लागलेली आहेत. इतकं मन जे आहे आता विचार करा, एक इंद्रियाच्या पाठीने लावला तर इतकं त्रास देतो. सगळ्या इंद्रियांनी आपण जे कर्म करतो त्याच्यामध्ये आसक्त असेल तर किती त्रास देईल, अशक्य. इतकं त्रास आहे, इतका त्रास. तर या मन जे आहे साधारणपणे भौतिक स्तरावरती आणि नंतर सूक्ष्म स्तरावरती इंद्रिय तृप्तीमध्ये संलग्न झालेलं आहे. भौतिक स्तरावरती कुठला? अवैध संग, त्यानंतर नशा, जुगार आणि अंतहार, ही भौतिक स्तरावरती. त्यानंतर सूक्ष्म स्तरावरती प्रॉफिट डिस्टिंक्शन अँड ऍडोरेशन, मराठी मध्ये काय? पूजा लाभ आणि प्रतिष्ठा. भौतिक स्तरा सूक्ष्म स्तरावरती फक्त लोकांना बाहेरचा ना काय प्रॉब्लेम नाही, चार त्याचा काय प्रॉब्लेम नसतो, त्याच्यामुळे त्याला मन चिंता जर नियम पाळतो तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम करायची त्याच्यात काही ताकद नाही, तो तिथं स्थित आहे. तर याच्यामध्ये होत असेल समजा आपण क्लिअरली दिसून येतो, पण दुसरं जे आहे तुझ्या लाभ आणि प्रतिष्ठा हे त्याच्यापेक्षाही सूक्ष्म असल्या कारणानं मनाला खूप दुःख देत. तर त्यासाठी ज्याला मन हे आपल्या ताब्यामध्ये नसतं अशा वैफल्यग्रस्त अवस्थेत प्रल्हाद महाराज सांगतात की सदा समुद्रिक नदियाम असद्घात सदा कॉन्स्टंट नित्य समुद्रिक ना जे हे उद्दिग्न झालेलं आहे मन जे उद्दिग्न झालेलं आहे कशासाठी धियाम असद्घात जे नायकाला होय म्हणून समजून बघतो आपण हे आता जे आहे माझ्या जीवनामध्ये तर त्यासाठी आत्मस्तरावरती ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला नित्य काय अनित्य काय नित्य काय अनित्य काय ही आपण कायम डिस्टिंक्शन किंवा हे जे आहे तर कायम आपल्याला सद्विवेक बुद्धीने विचार करेल नित्य काय अनित्य काय कुठली एका क्षणाक्षणाला विचार करेल नित्य काय अनित्य काय नित्य काय अनित्य काय पण कुठल्याही क्षणी अनित्यच्या पाठीमागे लागलो त्याचं दुःख होणार. त्याचं कारण भौतिक प्रकृती किंवा शरीर हे अनित्य आहे त्यामुळे ह्या आत्म्याला अनित्य स्थितीवरती कुठल्याही प्रकारचं सुख मिळणं असंभव आहे. जे सुख मिळत असेल तेवढाच त्याचा जास्त त्रास होतो तेवढाच त्याचा जास्त त्रास होतो. आणि म्हणून चौपा चाचण्यामध्ये सुंदर वर्णन करतात की सर्व क्रिया मानसिक स्तरावरती असून भौतिक घटक स्थूल इंद्रिय आणि मानसिक तर्कावरती आधारित असतात. या जगातल्या सगळ्या गोष्टी पहा या मानसिक तर्कावरती आपण कशाला काहीतरी समजतो म्हणून त्याचे प्रॉब्लेम असो त्याचे समस्या असो किंवा सुखदुःख असो ते आपल्या बरोबर येतो. तर त्या गोष्टीचा आपला काही संबंधच नसेल किंवा त्या गोष्टीतला काही संबंध नसेल आपल्याला त्याचा काही त्रास होतो का काही त्रास होत नाही. उदाहरणार्थ आपल्याला पाहतो की ज्या जगात कितीही गोष्टी चाललेल्या आहेत कितीतरी गोष्टी चालली जे लोकांना एवढं दुःख होत असतं त्याच्यावर आपल्याला काय फरक पडतो का काहीही फरक पडत नाही. वास्तविक त्याचा आपल्या गोष्टी संबंधच नाही आहे. तर साधू किंवा मन ज्याने नियंत्रण करायचं ठरवलेलं आहे तो असा कुठल्याही गोष्टीपासून दूर राहतो. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की जसं आपलं शरीर आणि दुसरं शरीर त्याच्यामध्ये आपण फरक पाहू शकतो आपण पाहू शकतो त्यामुळे दुसऱ्याच्या शरीरावर झालेलं दुःख आदरकडे आपल्याला अनुभव येतो का कधीच नाहीये. त्याचप्रमाणे जो आत्मस्थितीवरती आहे तो आत्मा आणि शरीर असं सरळपणे पाहू शकतो की अरे हे माझ्या शरीरावर होत आहे माझ्या शरीराला होत आहे आणि मी वेगळा आहे मी वेगळा आहे त्या सहजपणे तो पाहू शकतो. म्हणून शारीरिक क्रिया ज्या आहेत या शारीरिक क्रिया त्या पलीकडे तो आहे हे त्याला कल्पना आहे असा तो अनुभव घेतो साक्षात्कार त्याला झालेला आहे. आणि म्हणून या शरीराच्या काही कुठल्याही अवस्थेमध्ये तो त्याच्यामध्ये अडकून पडत नाही किंवा त्याच्यामध्ये राहत नाही. म्हणून मन जे आहे हे मध्ये आहे या बाजूला इंद्रिय त्या बाजूला बुद्धी आणि अहंकार. मन कुठल्या बाजूला जास्त जातं त्याच्यावरती आपलं जीवन सुखी किंवा समाधानी आहे हे ठरतं. मन जे आहे जर इंद्रियांच्या बाजूला गेलं इंद्रियाने जर मनाला ओढलं ते नाही तेन कुठलं फेमस ते नाही भगवद्गीतेमध्ये या येते तुमकाम संगते शिवपूजायते संगात संजायते कामान कामात क्रोधोग जायते क्रोधात भवती समोहा समोहात स्मृती विक्रमा स्मृतिवंशात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणश्यति. चिंतन पहिला इंद्रिय इंद्रियावरती जर चिंतन सुरू झालं म्हणजे कुठल्याही स्वरूपामध्ये असो कुठल्याही स्वरूपामध्ये असो इंद्रियावरती चिंतन सुरू झालं की तिथेच आपला घात झाला. म्हणून चिंतन कुठल्याही गोष्टी सुरू झालं कुठलीही गोष्ट या जगामध्ये आपल्याला जर कृष्णाशी संबंधित असेल किंवा नसेल हे कळालं नाही कृष्णा पहिला प्रॉब्लेम आपण त्याचं चिंतन सुरूच ठेवतो चिंतन सुरूच ठेवतो. ध्यान येते प्रकार अतिशय सुंदर एका पात्राने लिहितात की सेन्स ग्रॅटिफिकेशन इज द मेन कॉज ऑफ ऑल द डिस्टर्बन्स. ध्यान येते चिंतन म्हणून आजकाल पहा सगळीकडे ऍडव्हर्टाईज किंवा कशाची होती आहे धागा वेळा दाखवलं जातं की हे घ्या हे घ्या हे घ्या पहिला आहे बेकार आहे बेकार आहे. पण इतके वेळा दहा एक दोन तीन वेळा काय परिणाम होत नाही चार पाच सहा काय परिणाम होत नाही सात आठ नऊ दाखवत शंभर वेळा आपल्या समोर ते कोण काही परिणाम होत नाही. परंतु नंतर अरे एवढे आडवडेच करत आहे सगळं जग घेत आहे आणि आपणच काय करू शकतोय म्हणून ते आपण घेतो घ्या येते. जगातले कॉमर्स प्रमाणे 40% 40% धंद्यातला खर्च कशाचा आहे ऍडव्हर्टायझिंग कशासाठी त्यांना माहिती आहे की ऍडव्हर्टाईज केल्यानं कितीही आपला जरी माल बेकार असेल तरी लोक घेतात, आणि जितकी ऍडव्हर्टाईज चांगली तितका माल सापतो. बरोबर आहे. तर हे कशासाठी? कारण त्यांना माहिती आहे की मनाला मोहित कसं करायचं, मनाला मोहित कसं करायचं. तर हे मन इंद्रिय ज्याला अशी उघडून येऊन जातं, अधीन होऊन जातं, त्याचं अधीन होऊन जातं, ज्या हातात काही राखून ह्या येते विषया तुमचा संग स्टेज उपजायचं चिंतन होतं त्याचं. अरे हा 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 किंवा काही असेल ते मनामध्ये. भगवंत सोडले की त्याला दुसरं काही हेच नाही. भगवंताचं भगवंत सोडले भगवंताचं चिंतन त्याला दुसरं काहीतरी केलंच पाहिजे चिंतन. एनर्जी ते मध्ये कुठे माफ नाही आत्मा किंवा मन त्याला मग चिंतन ध्यायचे मग त्याच्यावरती नुसतं चिंतन नाही. ही गोष्ट पाहिजे जवळ संग असते त्याचं संघ पाहिजे आपल्याला. तसं कधीच होईल असं करत नाही जगातलं की अरे फक्त तुम्ही आठवण काढते त्याच्यावर ती मला गोष्ट नको आहे. संघ ते आवडतो त्याचं संघ करासारखं वाटतं. पहिल्यांदा नाही वाटणार, थोडं पहिल्यांदा नाही वाटणार. जसं ऍडव्हर्टाईजला ध्यायचे शंभर शंभर वेळा जातं तसं येणे 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 नंतर घेतोच आपण, कारण समोरच आहे. तसं एकदा ध्यानात आलं बद्दल संघ करावा ताबडतोब वाटणार नाही. त्या गोष्टीचा संघ करावा ताबडतोब वाटणार नाही. पण पुन्हा 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 केल्यानं त्याच्यावरती संघस्तेची उपजायचे संघात संजायचे कामा त्याच्यावर काय निर्माण होतं त्या संघामुळे आसक्ती. संघात संजायचे कामा आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाल्यावरती काय होतं की ती गोष्ट आपल्याला नसेल आपल्या जवळ असेल तर कधी निघून जाईल म्हणून दुःख, नसेल मला का मिळत नाही म्हणून दुःख. दोन्ही बाजूने दुःख. कुठलीही गोष्ट या जगामध्ये आपल्याला हवी असेल किंवा असेल माणसं का दुःखी आहे एक तर कधीतरी निघून जाईल आपल्या कधीतरी. अरे असा आहे पण कधीतरी जाईल. शोक मोह भया पहा की आहे आता पण कधी पण निघून जाईल. दुसरे नाही. दोन्हीचा परिणाम काय आहे? कामात राग. कृपा सांगितलं दिस इज व्हेरी डेंजरस. राग ही जी स्थिती आहे अतिशय धोकादायक. त्यामध्ये रागामध्ये आपण काय बोलतोय समजत नाही त्याच्यामुळे आसक्ती वाढत जाते. क्रोधात भवती संमोहा. संमोहा संमोहा विवेक बुद्धी निघून जाते. संमोहा स्मृती विक्रमणा. मी कोण आहे भगवंताचा दास सहजपणे विसरून जातो. सहजपणे सहजपणे शिरासाठी राहते फक्त डोक्यामध्ये आचरणात राहत नाही. सहजपणे विसरून जातो भगवंताचा दास आहे. प्रतिभावशात बुद्धी नाशो. वृत्तीची वृत्ती झाली की बुद्धी इंद्रिय तृप्ती कशी करायची तर आता अडकून पडले की ते आता काय करायचं. अरे बोल तिथेच राहायचं. त्याच्यातून बाहेर पडायचा विचारच करत नाही बुद्धी. आला नाही ठीक आहे आता राहिलं तिथे तिथेच राहायचं. आणि बाहेर पडायचा विचारच करत नाही. कारण एवढं मन बुद्धी सगळं काही तिथं बसलेलं आहे त्यातनं बाहेर पडायची इच्छाच करत नाही काहीच नाही. त्यामुळे प्रतिभ्रमा बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणाशाते. मग तो आता भौतिक जगात अडकून राहतो. हे मन असं विचित्र आहे आणि म्हणून केवळ कॉन्स्टंटली आपला जग चांगला होतो ते कशावरून समजतो आपण ते होत नाही कशावरून समजायचं. आपलं मन किती वेळा भगवंताकडे ध्यान पळतं आता या पर्टिक्युलर जग करतो सेवा करतो प्रसाद घेतो सत्संगाला जातो पण हे इतका चोवीस तास आहे का? नाही. कारण इथं सांगता येतो का की तीन गुण जे आहेत भगवतीने सांगितल्याप्रमाणे कधी सत्वगुण प्रभावी होतो कधी तमोगुण प्रभावी होतो कधी रजोगुण प्रभावी होतो. तर ज्या वेळेला भगवंताच्या सेवेबद्दल किंवा भगवंताबद्दल आपण चिंतन करतोय तर काय आहे सात्विक गुण प्रभावी होतोय. परंतु सात्विक गुणामध्ये आपण शुद्ध सात्विक नाही फक्त सात्विक शुद्ध सात्विक प्रभाव गुणाखाली आपण किती आहोत किती वेळा आहोत दिवसातल्या हा चोवीस तासात लय शुद्ध तास दोन तास जग वाचन करत असेल तर एक तास आणि काय असेल ते एक गृहस्थ लोकांकडे 15 मिनिटं अर्धा तास दोन तास सेवा उरलेले 22-23 कुठं आहोत आपण रज आणि तमोगुणांच्या मध्ये असलेल्या लोकांच्या बरोबर आहोत. तर आपल्यावरती कशाचा प्रभाव होईल नेमका त्याचाच नेमका त्याचाच प्रभाव होईल. आणि म्हणून असं समजू नये की आपण अरे एवढी मी भक्ती करतो जग करतो सेवा करतो तरी मला असा का त्रास होतो. कारण आपण संसारी लोकांच्या बरोबर राहतो संसारी तर त्यांचा व्हायब्रेशन जे आहे त्याचा परिणाम जो आहे हा आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती आपल्या बुद्धीवरती होणारच गॅरंटी गॅरंटी. आणि म्हणून हे जे मन हे अर्जुन अर्जुनाला सांगतायत भगवान श्री कृष्ण आसक्ती कुठे ठेवू नको आसक्त घेऊ नकोस पुढे पण. जेव्हा आपण ट्रेनमध्ये जातो लोक त्यात ज्यावरती आपली आसक्ती असते का तिथे तिथे येतात तिथे उतरून जातात. हा चांगले करतात, चांगले असतात, वाईट असतात, आपल्यावरती काय फरक पडतो का नाही. आपली आसक्ती कुठे? आपल्या घरातल्या लोक असते, बायका, मुलं, आई वडील, भाऊ बहीण, तिथे आसक्ती आहे. त्याचप्रमाणे जगात ट्रॅव्हलिंग करतो आपण, आसक्ती कुठे? केवळ भगवंत आणि त्याचे भक्त. खरोखरच आपल्या जीवनामध्ये कृष्ण भक्तीमध्ये मदत ही आपली आसक्ती, बाहेर कुठेही नाही. कारण ट्रॅव्हलर्स जसे आहेत ती वैफल्यग्रस्तता येते ती या कारणानं की मन जे आहे ते भगवंताच्या आधी 24 तास ठेवलं पाहिजे. असं नाही की आपण जर मन बाकी जर असेल तर 24 तास जप करताना काय त्रास होणार नाही. कारण टाळला आणि जप करताना ज्यावरती आपण जास्त आसक्त आहोत ही गोष्ट आपल्याला त्रास देते. का? तुम्ही जप करताना प्रयत्न करू की ज्याच्यावरती आपण आसक्त आहोत ती गोष्ट आपल्याला त्रास देते. आणि ती गोष्ट कुठली आहे? समुद्र चरण नाही आहेत, भगवंताची लीला नाही आहे, किंवा भगवंताचा प्रसाद नाही, किंवा भगवंताची सेवा नाही आहे. ती गोष्ट नक्की कुठली तरी आपल्या शरीराशी संबंधित आहे. 100% गॅरंटी आपल्या शरीराशी कुठली तरी संबंधित आहे आणि ती आपल्या मनाला त्रास देते. तर या स्थितीत ती मनाला त्रास देते त्यावरती आपली आसक्ती आहे संबंध पाहिजे. कारण आपण ही जी आहे ती भगवंतापासून आपल्याला दूर करते. कारण तपाच्या वेळेला ते ध्यान त्यासाठी भगवान म्हणजे मया सक्त मनस्पार्थ महामनुस्मर युद्ध आसक्ती कुठे ठेवा? माझ्यावरती. आणि तू युद्ध कर. अरे जगामध्ये जगणं हे युद्ध आहे, अशी गोष्ट नाही आहे. तुकाराम महाराज सांगतात की रात्रंदिन अम युद्धाचा प्रसंग अंतरी मन बाह्य जग. समजू नका की काय साधं आहे जगणं. म्हणून गृहस्थाश्रम जर तो व्यवस्थित जगत असेल तोही शास्त्रामुळे श्रेष्ठ मानलेला आहे. कारण का? बाहेरच्या जगामध्ये राहून काम करून भक्त राहणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. अंतरी मन एकतर मन त्रास देते आणि बाह्य जग बाहेरनं जग त्रास देते. तेवढंच कधी कधी बाहेरच्या जगापेक्षा आपलं मन जास्त त्रास देतं. कधी कधी मन जर शांत असेल तर बाहेरचं जग त्रास देतं. हां, ते काल एक भक्त मला सांगितलं काय टेन्शनच टेन्शन. घरी गेलं टेन्शन, ऑफिसमध्ये गेलं टेन्शन, नवऱ्याबरोबर राहिलं टेन्शन, सगळीकडे टेन्शनच टेन्शन. हे टेन्शन का? कारण हे इंद्रियाच्या अधीन आपण ज्या वेळेला होतो मनाच्या अधीन किंवा बुद्धीच्या अधीन त्या वेळेला टेन्शन येतं. आणि का टेन्शन नाही? टेन्शन कुठे? ते मन बुद्धी आणि शरीराच्या अधीन. ते मन बुद्धी आणि शरीराच्या ज्या वेळेला आपण अधीन जातो ते आपल्याला टेन्शन देतं. सगळं सगळ्या बाजूनी आवळून 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 मुक्त कोण आहे की आहे या जगात पण या जगातला नाही आहे. त्याला माहिती आहे की मी भगवंताचा दास आहे. जी काही स्थिती आहे ही की 15, 20, 25, 50, 100 वर्ष असं तुम्ही बसमध्ये गेल्यानंतर परवाची पण असंच बघता गो आम्ही बसमध्ये येत होतो. तर त्या भक्ताला बसायचं होतं पुढे. मी म्हटलं मी आहे पुढे सगळे लोक आपण पाठी घेऊ होतो. तर मी बसलो पाठीमागे. तर त्यांना आपण पाठी घेऊन बसावं लागलं. आणि PMTची बस कोणा माहिती आहे पुण्याचे खड्डे. अरे बस चाललेली आहे, धक्केखात चाललेली आहे, धक्केखात चाललेली आहे. पण तो केवळ भक्त बाजूला आहे. म्हणून जेव्हा आम्ही गंतव्य स्थितीला पोहोचेपर्यंत तिथून निघावं तिथपासून जवळजवळ एक तास धक्के बसत होते. तरी पण ते धक्के वाटले नाहीत. कारण भक्तांच्या बरोबर भक्तांच्या काळजी भक्तांच्या प्रेमामध्ये ज्यावेळेला असतो त्यावेळेला आपल्याला हे धक्के वाटत नाहीत. पहिल्यांदा विचार करून हे धक्के आहे. त्यामुळे भौतिक जग जे आहे ते खड्ड्यामध्ये चाललेल्या गाडी सारखं धक्के सगळीकडे धक्के आहेत. पण भक्तीमध्ये असताना किंवा भक्तीमध्ये असलेल्या व्यक्तींच्या बरोबर ज्यावेळेला आपण असतो त्यावेळेला हे धक्के आपल्याला वाटत नाही. जरी असले तरी वाटत नाही. म्हणून भौतिक जग सगळीकडे धक्के आहेत. प्रत्येक पाया पायाला धक्के, प्रत्येक पायापायाला धक्के. पण आपण भक्तांचा हात जर धरला तर ते धक्के आपल्याला कधी अनुभवता येणार नाही. दिसतच आहे नाही. अरे हे पण व्यक्ती आहे, ती पण व्यक्ती आहे, हे पण व्यक्ती आहे, ती पण व्यक्ती आहे. पण भक्त हा वेगळा आहे. कारण हा आपल्याला फक्त कशासाठी आपल्या बरोबर भगवत धामामध्ये घेऊन जाण्यासाठी नित्य नित्य असतं. तर मन पण तसंच आहे, बुद्धी पण तशीच आहे, अहंकार पण तसाच आहे, क्रिया पण तशाच असतील. परंतु ते कुठे घेऊन जाते? आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. म्हणून भक्तांचा हात कधी सोडायचा नाही. भक्तांच्या बरोबर भक्तांचे चरण कधी सोडायचे नाही. कारण जरी धक्के खात असले तरी धक्के खाता खाता जातोय कुठं? आपण गंतव्यस्थान भगवंताच्या चरणाकडे. तर हे मन या पहिला या भौतिक स्तरावरती